नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण भारतीय अस्मितेची प्रतीके हा आपला आजचा कार्यक्रम ऐकणार आहोत. आपल्या भारतीय अस्मितेची प्रतीके या कार्यक्रमामधून आपण मागच्या काही भागांमधून वाघाबद्दल अर्थात राष्ट्रीय प्राणी वाघाबद्दल माहिती जाणून घेत आलेलो आहोत. आजच्या या भागामध्ये आपण राष्ट्रीय प्राणी वाघ याविषयी माहिती जाणून घेताना राष्ट्रीय प्राणी वाघ याची पर्यावरणीय भूमिका आणि सध्याची स्थिती नेमकी काय आहे याविषयीची सविस्तर माहिती ही आपण आजच्या भागामधून जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात आजचे आपले भारतीय अस्मितेचे प्रतीक राष्ट्रीय प्राणी वाघ याविषयीची आजच्या भागातील महत्त्वपूर्ण माहिती. मित्रांनो, आपण सगळेजण जाणतोच की भारतात जैववैविध्य हे फार अफाट आहे. हे जैववैविध्य अफाट असले तरी कुठल्याही प्राण्याच्या तुलनेत वाघाविषयी प्रत्येकालाच खूप आकर्षण आहे. वाघासारखा देखणा अरुबाबदार आणि पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारा प्राणी हा क्वचितच एखादा असेल. ब्रिटिशांनी भारतामध्ये वसाहत निर्माण केली होती तेव्हा इथे घनदाट जंगले ही होती. प्राण्यापक्ष्यांची प्रचंड विविधता होती आणि वाघ देखील आपल्या भारतात असंख्य होते. बांगलादेशच्या सीमेला लागून असणाऱ्या पश्चिम बंगालच्या खारफुटीच्या दलदलीच्या प्रदेशात तर वाघांचे राज्य होते हे आपल्याला म्हणता नक्कीच येईल. इतकी तिथे वाघांची संख्या ही अफाट होती. आज देखील बंगाल टायगर ही सुंदरबनची खरी ओळख आहे हे आपण सर्वजण जाणतोच. एल डी ग्रँड प्रे या फ्रेंच प्रवाशाने 18व्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेल्या प्रवास वर्णनात देखील बंगालच्या खारफुटीच्या जंगलात विपुल असणाऱ्या वाघांचा उल्लेख हा केलेला आहे. मित्रांनो, माणूस वाघ आणि जंगल यांच्या शांततापूर्ण सहचार्याची भारतातील शतकानुशतकांची परंपरा ही ब्रिटिश राजवटीमुळे घडली गेली. भारतीय जंगलांचा आणि इथल्या प्राण्यांच्या ब्रिटिश राजकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी संहार केला होता आणि यामुळेच निसर्गाशी घट्ट बांधलेल्या श्रद्धा आणि समजुतींची वीण देखील उसवत गेली. ब्रिटिशांच्या शिकारीच्या छंदामुळे सर्वाधिक हत्या झाली ती भारतीय वाघांची. कर्नल पोलक लिखित इन्सिडेंट्स ऑफ फॉरेन स्पोर्ट अँड ट्रॅव्हल या 1894 मधील पुस्तकात वाघाच्या शिकारीची सविस्तर वर्णने ही दिलेली आहेत. बंगाल टायगर ही वाघांची उपप्रजात प्रामुख्याने दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आढळते. भारतात हा वाघ फार पूर्वीपासून मोठ्या संख्येने आढळतो. कुरणे उष्णकटिबंध वर्षावने खुरटी जंगले ओली आणि कोरडी पानझडीची जंगले खारफुटी अशा विविध अधिवासांमध्ये भारतीय वाघाचे अस्तित्व हे आज देखील आहे. मित्रांनो, आता आपण वाघाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, नर वाघाच्या शरीराची लांबी अंदाजे 275 ते 310 सेंटीमीटर एवढी असते. त्याचे शेपटीसह वजन हे 180 किलो ते 270 किलोपर्यंत असते. वाघीण ही मात्र वाघाच्या तुलनेत लहान असते. तिचे वजन अंदाजे 140 ते 180 किलोपर्यंत असते. वाघाच्या त्वचेवरचे केस हे केशरी आणि तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्यावर काळे पट्टे असतात. पांढरा वाघ देखील आपल्या भारतात आढळतो. रानडुक्कर, हरिण, पाणम्हैस असे मोठ्या ते मध्यम आकाराचे प्राणी हे वाघांचे आवडते भक्ष्य आहे. काही वेळा ते ससे, माकडे, मोर यांचा देखील शिकार करतात. हत्ती आणि गेंड्याच्या बछड्यांची देखील वाघ शिकार करतो. कोल्हे, लांडगे, सुसरी, बिबट्या हे वाघाचे अन्न नसले तरी पुष्कळदा वाघ या प्राण्यांवर देखील हल्ला करतो. वाघ हा साधारणतः रात्रीच्या वेळी शिकार करतो पण दिवसा वाघ हा जागाच असतो. उंच गवतात दबा धरून बसलेला वाघ त्याच्या गवताशी मिळत्या जुळत्या रंगामुळे पटकन ओळखू येत नाही. आपली ताकद वापरून वाघ भक्ष्यावर पूर्ण पकड मिळवतो आणि त्याचा मणका तोडून किंवा मोठ्या भक्ष्याच्या घशाचा चावा घेऊन तो भक्ष्याला मारून टाकतो. त्यानंतर भक्ष्याला ओढून तो सुरक्षित ठिकाणी आणतो आणि मग भक्ष्याला वाघ हा खातो. बिबट्या आपले भक्ष्य झाडांवर लपवून ठेवतो. वाघाला देखील झाडावर चढता येत असले तरी चित्त्या इतके ते याबाबतीत सारावलेले नाहीत. वाघ हा उत्तम पोहू देखील शकतो. मित्रांनो, अनेकदा पाण्यात देखील आपल्या भक्ष्याचा पाठलाग वाघा करतो. एकावेळी भारतीय वाघ 30 किलोपर्यंतचे मांस हे खाऊ शकतात
आणि मग पुढे काही दिवस ते अन्नभक्षण करत नाहीत. मित्रांनो, बहुतेक वेळा वाघ हे मोठे प्राणीच खातात, तरी देखील त्यांना खूप भूक लागली असेल तर वाघ, बेडूक, मगरी आणि गायी तसेच गुरे आणि कोंबड्या अशा पाळीव प्राण्यांना देखील आपले भक्ष्य बनवतो. मित्रांनो, आता जाणून घेऊयात वाघाची पर्यावरणीय भूमिका काय आहे. मित्रांनो, वाघाची पर्यावरणीय भूमिका अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आहे. वाघाच्या अधिवासातच इतर असंख्य छोट्या प्राण्यांचे अस्तित्व हे असते. वाघाला सांभाळणारे जंगल किंवा कुरण हे इतर प्राणी आणि पक्षी तसेच वनस्पतींसह एका स्वतंत्र आणि संतुलित अशा परिसंस्थेत असते. वाघ ज्या जंगलात आढळतो त्याच जंगलात आपल्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा स्रोत असलेल्या नद्यांचे उगम देखील असतात. त्यामुळे वाघ आणि त्यांच्या अधिवास असणारी जंगले ही नाहीशी होणे म्हणजे एक परिसंस्था नष्ट होणे असेच आहे. पर्यावरणाचे संतुलन ढासळणे, पिण्याचे स्रोत हे नाहीसे होणे अशा नुकसानांची साखळीच आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार वाघ ज्या परिसरात आपले भक्ष्य शोधत फिरतो तिथे वनस्पतींच्या 15,000 प्रजाती, सरपटणारे प्राणी आणि उभयचरांच्या 500 प्रजाती, पक्ष्यांच्या 2,000 उपप्रजाती, कीटकांच्या 30,000 प्रजाती आणि शेकडो स्तनन प्राणी वास्तव्य करतात. वाघामुळे जैववैविध्य हे राखले जाते ते अशा प्रकारेच. वाघासारख्या प्राण्याची जागा दुसरा कुठलाच प्राणी घेऊ शकत नाही. म्हणूनच वाघाचे अस्तित्व हे भारतीय निसर्गाच्या अतुलनीयतेच्या दृष्टीने अगदीच अपूर्व आहे. अन्नसाखळीच्या सर्वात वरच्या बिंदूवर विराजमान असलेला वाघ परिसंस्थितील स्थैर्य देखील सूचित करतो. हा देखणा आणि आकर्षक प्राणी शेवटच्या हिमयुगाच्या अखेरीला सैबेरियातून ब्रह्मदेशाद्वारा भारतामध्ये पोहोचला असे अभ्यासक सांगतात. एकेकाळी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र वाघाचा संचार होता. सर्व प्रकारच्या हवामानात वाघाचे अस्तित्व होते. आपण यापूर्वी जाणून घेतल्याप्रमाणेच वाघाविषयीच्या भीतीयुक्त आदरामुळे त्याला दैवत्व दिलेल्या ग्रामीण भारताने वाघाबरोबरचे सहचार्य मनपूर्वक स्वीकारलेले आहे. 19व्या शतकाच्या प्रारंभी भारतातल्या वाघांच्या संख्या जवळपास 40,000 एवढी ही वाघांची संख्या होती. पण ब्रिटिश आणि भारतीय संस्थानिक यांच्या शिकारीच्या छंदाने किमान 20,000 वाघांचा हा बळी घेतला गेला असे व्याघ्र अभ्यासक वाल्मिकी थापर यांनी म्हटलेले आहे. सरगुच्छ महाराजाने आयुष्यभरात 1,100 वाघ मारल्याची नोंद आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बंदुका, पिस्तुले आणि 4-चाकी वाहनांची संख्या जशी वाढली तसेच वाघांच्या हत्येचे प्रमाण आणि वेग देखील वाढला. आणि यासोबतच जंगलतोडीमुळे देखील वाघांवरचे संकट हे अगदीच गडद झाले. मित्रांनो, व्याघ्र प्रश्नात सर्वात प्रथम लक्ष घातले ते भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. 1972 पहिल्यांदाच भारतभरातल्या वाघांची गणनाही करण्यात आली होती. मित्रांनो, वाघांच्या या गणनेत अगदी वाघांची संख्या ही फक्त 1727 एवढी होती आणि 1727 एवढेच वाघ हे भारतात शिल्लक होते. इंदिरा गांधी यांनी 1973 प्रोजेक्ट टायगर याची सुरुवात केली. ती वाघांची ही रोडावलेली संख्या लक्षात घेऊनच या प्रकल्पाअंतर्गत भारतभरात ठिकठिकाणी 9 व्याघ्र अभयारण्ये निर्माण करण्यात गेली. आज देशामध्ये जवळजवळ 28 व्याघ्र प्रकल्प आणि व्याघ्र अभयारण्ये आहेत. यामुळे 1970च्या दशकातील वाघांची संख्या 1990च्या दशकांपर्यंत वाढून ती जवळजवळ 4,000 जाऊन पोहोचली. मित्रांनो, 1990च्या दशकात व्याघ्र संवर्धनाला पुन्हा एकदा खेळ बसली गेली. देशात जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे वारे हे आले होते. वाघांच्या अवयवांपासून बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक चिनी औषधांसाठी आणि वाघाच्या कातडीपासून बनवल्या जाणाऱ्या तुबा या पोशाखांसाठी 1994 ते 2004 या दशकभरात भारतीय तस्करांनी जवळजवळ 719 वाघ आणि 2,274 बिबटे हे मारले. याशिवाय विविध विकास प्रकल्पांसाठी जंगले ही साफ करण्यात आली आणि यामुळे वाघांचे निवारेच उद्ध्वस्त झाले होते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाघांची आपल्या भारतातील संख्या ही वेगाने घटली.
मित्रांनो, 2005 साली सरिस्का व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ शिल्लक नसल्याची बातमी ही जगभरात पसरली. ही घटना वाघाला आणि या राष्ट्रीय प्राण्याच्या या मानाला देणाऱ्या भारतासाठी अगदी दुर्दैवी आणि मानहानिकारक घटना होती. त्यामुळेच व्याघ्र संवर्धनावर सरकारने लक्ष केंद्रित केले. सरिस्कातल्या तस्करीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना अटक झाली. अभयारण्यात वाढती तस्करी, वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि वन्यजीवांचा अवैध वापर करणाऱ्याचे जाळे हे घटक भारतात किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे हे या निमित्ताने स्पष्ट झाले. 2005 नंतर अगदी 5 ते 6 वर्ष भारतीय वाघांना थोडा हा दिलासा मिळाला, परंतु तो तात्पुरताच होता. आजमतीला भारतात पुन्हा 1700 पेक्षा कमी वाघ शिल्लक आहेत. चोरटी शिकार आणि अधिवासांचा ऱ्हास या दुहेरी संकटाशी भारतीय वाघ गेली काही वर्षे सातत्याने रडतो आहे. वाघाचे भक्ष्य असणाऱ्या छोट्या प्राण्यांची स्थानिक लोकांकडून होणारी शिकार देखील वाघांची संख्या रोडावण्याला कारणीभूत ठरलेली आहे. 2 जंगल प्रदेश किंवा अभयारण्ये जोडणारे सुरक्षित आंतरमार्ग अर्थात कॉरिडोर्स हे वाघांच्या मुक्त संचारांसाठी आवश्यक असतात. मात्र शहरीकरण आणि औद्योगिकरणाने हे आंतरमार्ग नष्ट झालेले आहेत. या विविध कारणांमुळे सैरभैर झालेला वाघ अनेकदा मानवी वस्त्यांमध्ये घुसतो आणि हल्ले करतो, पण या हल्ल्यांमागची कारणे लक्षात न घेता किंवा त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून वाघांना संपवण्याची भाषा ही आपल्या भारतात केली जाते. मित्रांनो, खरे तर भारतातल्या जैवविविधतेचे सुकाणू व्याघ्र प्रजातीच्या हातात आहे असे म्हणण्याइतके वाघाचे सृष्टीव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि हा आपला राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे संपूर्ण देशाचा अभिमानाचा देखील वाघ हा विषय आहे. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे. जर आपण वाघालाच संरक्षण देण्यात अपयशी ठरत असू तर एका बाजूने आपण कदाचित देशाला आणि तर कुठलाही जैव मूलस्त्रोत्र वाचवू शकणार नाही आणि दुसऱ्या बाजूने आपण आपल्या राष्ट्रीय अस्मितेला देखील मोठी ठेच ही आपण स्वतःहूनच देत आहोत. हे लक्षात घेऊनच व्याघ्र संवर्धनासाठी सरकारी यंत्रणेवर जनमताचा रेटा टाकणे अत्यावश्यक आहे. आपली अस्मिता आणि आपले अस्तित्व देखील वाघाशी जोडलेले आहे. ही जाणीव रुजली तरच भारतीय वाघ वाचेल हे नक्की. ही होती आजच्या भागातील भारतीय अस्मितेची प्रतीके या कार्यक्रमामधील आपल्या राष्ट्रीय प्राणी वाघ या विषयीची माहिती. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण राष्ट्रीय जलचर सुसू अर्थात डॉल्फिन या विषयाची सविस्तर माहिती आपण पुढील भागामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.